सुपरहिट ट्रॅक तुम्ही एन्जॉय केलंय आणि मी आकांक्षा पुन्हा एकदा हजर झाली आहे इथे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज आपण बोलणार आहोत या आठवड्यात रिलीज झालेल्या मूवीज विषयी. और भाई, औलाद नालायक निकले तो उसे भूल जाना चाहिए, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिए. एक बात हमेशा याद रखना, कभी भी जिंदा रहते हुए मरना नहीं. जी हाँ, ऐसे ही बढ़िया डायलॉग से भरा है 102 नॉट आउट मूवी, जिसमें हमारे अमिताभ बच्चन जी और ऋषि कपूर जी की जोड़ी हमें एक साथ काम करते हुए नजर आई है. आणि खरच हे तर माहिती होतच की अमिताभ जी आणि ऋषि जी असे दोन दिग्गज कलाकार असल्यामुळे मूवी भारी असणारच, आणि ऍक्च्युली ती आहे सुद्धा. म्हणजे लाईफ एक गॉड गिफ्ट आहे जी आपण शेवटपर्यंत आनंदानेच जगली पाहिजे. वयाची मर्यादा तिथे बिलकुल नसते आणि हेच या मूवीमध्ये 102 वर्षाच्या व्यक्तीचा रोल प्ले करणाऱ्या अमिताभ बच्चन जींचं कॅरेक्टर आहे, जे आपल्याला ही गोष्ट समजावून सांगते. आणि या उलट ऋषी कपूर जी जे या मूवी मध्ये अमिताभ जींच्या 75 वर्षाच्या मुलाचा रोल प्ले करतायत, त्यांचं कॅरेक्टर असं आहे की आता खूप वय झालंय आपलं आणि आपण आता सगळ्या गोष्टी स्टॉप केल्या पाहिजे, आराम केला पाहिजे. थोडक्यात बाकी बॉलिवूडच्या मूवीज सारखीच ही एक फिल्म आहे जी नात्यावर बनवलेली आहे. बट हा बॉस, बाप बेटे का ये रिश्ता इतनी खूबसूरती से इस मूवी में दिखाया गया है जो शायद हमने कभी देखा नहीं है. सो यस, नक्की ही मूवी पहा आणि कॉमेडी प्लस इमोशन्सची एक नवीन झलक तुम्हाला इथे अनुभवता येईल, हे नक्की आहे. 93.5 रेड एफएम बजाते रहो.